आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गेल्या 3 ते 4 वर्षात 8 कोटी नवीन रोजगार निर्मिती झाली असून त्यामुळे देशात बेरोजगारीबद्दलच्या अफवा पसरवणाऱ्यांना उत्तर मिळालं असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. पुरीच्या जगन्नाथ मंदिरातल्या खजिन्याचे दरवाजे उघडण्याच्या तयारीत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक प्रचारसभेत हल्ला. प्रधानमंत्री मोदी यांनी केला हल्ल्याचा निषेध. 35व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताची 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांची कमाई. आणि विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज नोवाक जोकोविच आणि गतविजेता कार्लोस अल्काराज यांच्यात रंगणार. गेल्या 3 ते 4 वर्षात 8 कोटी नवीन रोजगार निर्मिती झाली असून त्यामुळे देशात बेरोजगारीबद्दलच्या अफवा पसरवणाऱ्यांना उत्तर मिळालं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल झालेल्या जाहीर कार्यक्रमात यासंदर्भातली आकडेवारी आणि आरबीआयच्या अहवालाचा हवाला देत देशात कौशल्य विकास आणि रोजगाराची गरज आहे आणि सरकार या दिशेने काम करत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. अफवा पसरवणारे गुंतवणुकीचे पायाभूत सुविधांच्या विकासाचे आणि देशाच्या विकासाचे शत्रू आहेत असं मोदी म्हणाले. महाराष्ट्राला जगातलं सर्वात मोठं आर्थिक शक्तीस्थान बनवणं आणि मुंबईला जागतिक अर्थव्यवस्थेचं केंद्र बनवणं हे आपलं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि आसपासच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे शहराचा जवळच्या भागांशी संपर्क वाढेल, ज्यामुळे महिलांसाठी चांगल्या सुविधा तसंच सुरक्षितता वाढेल या मुद्द्याकडे मोदींनी लक्ष वेधलं. पालघरमधल्या डहाणू इथं 76,000 कोटी रुपयांच्या वाढवण बंदरालाही मंजुरी दिली असून त्यातून 10 लाख रोजगार निर्माण होतील असंही मोदी यांनी यावेळी सांगितलं. ओडिशात पुरी इथल्या भगवान जगन्नाथांचं रत्नभांडार आज उघडण्यात येणार आहे. ओडिशाचे कायदा मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी ही घोषणा केली होती. यासाठी मंदिराच्या मुख्य व्यवस्थापकांच्या नेतृत्वात विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आणि पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे प्रतिनिधीही या पथकात आहेत. सर्वप्रथम हे रत्नभांडार चावीनं उघडण्याचा प्रयत्न केला जाईल. ते न उघडल्यास दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कुलूप तोडलं जाईल. या रत्नभांडारातले अलंकार तसंच रत्नभांडाराच्या दुरुस्तीच्या कामाची नोंद ठेवण्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या अलंकारांची शुद्धता आणि वजन यांची डिजिटल मोजदाद पारदर्शक पद्धतीनं होईल याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधींची आहे. हे रत्नभांडार सुस्थितीत आहे की नाही याचा आढावा पुरातत्व सर्वेक्षण विभाग घेणार असल्याची माहिती ओदिशा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि देखरेख समितीचे अध्यक्ष विश्वनाथ रथ यांनी दिली आहे. हे रत्नभांडार 40 वर्षांपेक्षा जास्त काळ बंद असल्यानं ते उघडताना आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येत आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल येत्या मंगळवारपासून 2 दिवसांच्या इटलीच्या दौऱ्यावर जात आहेत. तिथे रेजिओ कॅलाब्रिया इथे होणाऱ्या G7 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होतील तसंच सहभागी राष्ट्रांसोबत द्विपक्षीय चर्चा करतील. ही भेट व्यापार आणि गुंतवणुकीच्या मोठ्या संधी निर्माण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचं द्योतक असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे. कायद्याची तत्वं सर्वसामान्यांना सोप्या भाषेत समजावून सांगता येत नसतील तर कायद्याच्या शिक्षणात आणि व्यवसायात त्रुटी आहेत असं भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. काल लखनौ इथल्या डॉ राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभात बोलताना चंद्रचूड यांनी प्रादेशिक भाषांमध्ये कायदा शिकवण्याच्या गरजेवर भर दिला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. प्रधानमंत्र्यांनी या घटनेचा निषेध केला असून राजकारणात आणि लोकशाहीत हिंसेला कोणतंही स्थान नाही असं समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. या हल्ल्यातल्या मृतांचे कुटुंबीय जखमी व्यक्ती आणि अमेरिकी नागरिकांच्या दुःखात भारत सहभागी आहे असंही त्यांनी सांगितलं. अमेरिकेत पेन्सिल्वेनिया इथल्या एका प्रचारसभेदरम्यान अचानक झालेल्या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प जखमी झाले तर एक बंदूकधारी आणि एक प्रेक्षक असे दोन जण मारले गेले. जखमी ट्रम्प व्यासपीठावर कोसळले असता सिक्रेट सर्व्हिस एजंट्सनी त्यांना सावरलं. त्यावेळी ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर रक्त उघळत होतं. दरम्यान ट्रम्प यांची प्रकृती ठीक असून ते सुरक्षित आहेत. हल्ला झाल्यानंतर सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल ट्रम्प यांनी त्यांचे आभार मानले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून ट्रम्प सुरक्षित असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. कझाकस्तान इथं झालेल्या 35व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतानं एक सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली आहेत. मुंबईच्या वेदांत साकरेनं सुवर्ण तर रत्नागिरीचा ईशान पेडणेकर, चेन्नईचा श्रीजीत शिवकुमार आणि उत्तर प्रदेशातल्या बरेलीचा यशस्वी कुमार या तिघांनी रौप्य पदकाची कमाई केली. भारतीय संघाचं नेतृत्व मुंबई टीडीएम प्रयोगशाळेचे प्राध्यापक शशिकुमार मेनन, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या डॉ मयुरी रेगे, आयआयटी पवईचे डॉ राजेश पाटकर आणि बडोदा एमएस विद्यापीठाचे डॉ देवेश सुथर यांनी केलं. या स्पर्धेत एकंदर 80 देशांच्या 305 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत आजचा अंतिम सामना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला नोवाक जोकोविच आणि विद्यमान विजेता स्पेनचा कार्लोस अल्काराज यांच्यात होणार आहे. संध्याकाळी 6:30 वाजता हा सामना सुरु होईल. अल्काराजचा हा विम्बल्डनचा दुसरा अंतिम सामना आहे तर जोकोविचनं 7 वेळा या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. 8 वेळा विम्बल्डनच्या जेतेपदावर नाव कोरणाऱ्या रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याचं ध्येय जोकोविच समोर आज आहे. तर मिश्र दुहेरीत 7व्या मानांकित यान झेलिन्स्की आणि सू वे शे यांच्यासमोर सॅन्टियागो गोन्झालेस आणि जुलियाना ओल्मोस यांचं आव्हान असेल. दरम्यान महिला एकेरीच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात झेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रेजिकोवा हिनं अटीतटीच्या सामन्यात इटलीच्या जॅस्मिन पाओलिनी हिच्यावर 6-2-2-6-6-4 अशी मात करून पहिल्या वहिल्या विम्बल्डन जेतेपदावर नाव कोरलं. भारत झिम्बाब्वे टी20 क्रिकेट मालिकेतला 5वा आणि शेवटचा सामना आज संध्याकाळी 4:30 सुरु होईल. काल 4थ्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर 10 गडी राखून मोठा विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं 152 धावा केल्या. भारतीय सलामीवीरांनी हे लक्ष 16व्या शतकातच गाठलं. यशस्वी जयस्वाल सामनावीर ठरला. भारताने या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतल्या पहिल्याच सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. अमरनाथ यात्रेसाठी 4,889 यात्रेकरूंचा जत्था आज जम्मू इथल्या भगवती नगर शिबिरातून रवाना झाला. 187 वाहनांमधून यात्रेकरूंनी आज सकाळी आपल्या प्रवासाला सुरुवात केली. यामध्ये 3,672 पुरुष, 1,086 महिला, 21 बालकं, 88 साधू आणि 22 साध्वी यांचा समावेश आहे. यापैकी 1,896 यात्रेकरू पहाटे बालताल बेस कॅम्पसाठी रवाना झाले तर 2,993 यात्रेकरू पहलगाम बेस कॅम्पसाठी रवाना झाले. भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज नागालँड, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मंगळवारपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात अतिवृष्टीचा अंदाज असून आज आणि उद्या कर्नाटकच्या किनारपट्टीवर आणि दक्षिण कर्नाटकात अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर तेलंगण, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या 3-4 वर्षात 8 कोटी नवीन रोजगार निर्मिती झाली असून त्यामुळे देशात बेरोजगारीबद्दलच्या अफवा पसरवणाऱ्यांना उत्तर मिळालं असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. पुरीच्या जगन्नाथ मंदिरातल्या खजिन्याचे दरवाजे उघडण्याच्या तयारीत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक प्रचारसभेत हल्ला. प्रधानमंत्री मोदी यांनी केला हल्ल्याचा निषेध. 35व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताची 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांची कमाई आणि विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज नोवाक जोकोविच आणि गतविजेता कार्लोस अल्काराज यांच्यात रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.